नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या थोर नेत्यांनी दिलेली एकतेची शपथ आठवून आणि देश संरक्षणात प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांकडून प्रेरणा घेऊन सर्व नागरिकांनी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत होत्या. सरकारनं गेल्या 10 वर्षात केलेल्या कामगिरीचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहात सादर केला. देशाचा वास्तविक GDP वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 6.4% राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धात GDP वाढीचा दर 6% राहिला असं अहवालात म्हटलं आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या शेअर बाजारात आजही मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 741 अंकांनी वधारला आणि 77,501 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 259 अंकांची वाढ नोंदवत 23,508 अंकांवर बंद झाला. तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित होते. 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध परिसंवाद, कविसंमेलनं, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वरसंध्या असे कार्यक्रम होणार आहेत. उत्तराखंड इथे सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज झालेल्या स्पर्धांमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने याने सुवर्ण तर रुद्रांक्ष पाटील याने रौप्यपदक मिळवलं आहे. सेनादलाच्या अंकुश जाधव याने या स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूयात संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार.